भाग नववा। देव साठी जगाला पाहिजे, देव म राहावाना याना अर्थ काय? आम्ही देवनी वचन म राहावाला पाहिजे, देवनी विश्वास म राहीन। आम्ही देवनीसाठी जगाला पाहिजे, जेव्हा आम्ही देवनी आज्ञा पाळज व देवना नियम पाळज तर देवनासाठी जगज। काय आम्ही देवला विनंती करज का? आपला हृदय लहान पोऱ्यानासारखा कर तव्हा आपली जीवनमा। येशुदेवला स्वीकार करूस तव्हा तो पुष्कळ आनंद। पवित्र आत्मा त्याम राहील आणि पवित्र आत्मा त्यासाला मदत करह, त्याला ज्ञान आणि बुद्धी देखील देह। परमेश्वर एक घरना समान ह, जेव्हा आम्ही दुःख त्रास तेजवर टाकज तव्हा तो आम्हाला त्या सर्व गोष्टीमधून बाहेर काढ। आपली सोबत तो रोज राहील, तो सर्व गोष्टीसना आपल्याला पुरवठा करील। देवर आपण आपल्या अंतकरणाने पूर्ण भावाने प्रेम केलं पाहिजे, कारण देव हा आपला अंतकरण जाणतो। तो आपले सामर्थ्याने आम्हाला चांगल्या गोष्टीकडे ली जहा आणि आम्हाला चांगली वागणूक शिकव। देवना एकुलता एक पुत्राला आपली पापनासाठी जग माना आणि आपला पाप त्यांनी तेजवर लिना आणि आपल्याला पापमधून सोडवना। देवनी आज्ञा पाळाना हे खूप महत्त्वाना हा। जेव्हा देवनी आज्ञांना आम्ही पालन नाही करज तेव्हा आपण देवप लगेच क्षमा मागायला पाहिजे, त्यावेळेस देव आपलं हृदय बदली टाकील। आम्हाला आपल्यासाठी व आपले कुटुंबासाठी व आपल्या प्रिय लोकांसाठी येशू ख्रिस्ताप प्रार्थना करायला पाहिजे। देव आपल्याला आशीर्वादित करील।